श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आजचा अभंग आहे हा 141 क्रमांकाचा आहे. म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने वीणते आकडे ना, जुने ठेवणे मी पणे ते कळे ना. हा शेवटचा चरण जो आहे, जुने ठेवणे, त्यातला हा शेवटचा श्लोक आहे. पुन्हा पुन्हा तो श्लोक समर्थाने घेतलेला आहे. त्याचं कारण, आपलंच आपल्यापाशी धन असताना आपण अज्ञानाने त्याच्यापासून वंचित राहतो आणि दुःख करत राहतो. हेच त्यांना पुन्हा पुन्हा सांगायचं आहे. तर आता असं होत आहे खरं, पण मग करायला काय पाहिजे? ते जुनं ठेवणं जे आहे ते आपल्याला कसं मिळवायचं, त्याचा मार्ग कोण सांगेल, ते जाणणारा कोण आहे, असे अनेक प्रश्न आहेत. तर त्याच्या वेळेला म्हणे दास समर्थ म्हणताय तिथे की सायास त्याचे करावे. सायास कष्ट, साधना करायची म्हणजे कष्ट आहेत. देहाला कष्ट दिल्याशिवाय चालणार नाही, आणि देहाला कष्ट दिल्याशिवाय देह बुद्धी कमी होणार नाही. म्हणून सगळ्या संतांनी आपण बघितलं, उत्तम साधकांनी बघितलं, तर देहाला अपार कष्ट दिलेले आहेत. त्यामुळे देहबुद्धी कमी होते आणि आत्म्याकडे लक्ष वेधतं. म्हणून इथं म्हणतायत सायास त्याचे करावे, कष्ट घ्यावे. कशासाठी कष्ट घ्यावे? सेवा करण्यासाठी. कुणाची सेवा करायची? जनी जाणता पाय त्याचे धरावे. जाणता जो कोणी असेल, याच्यातला अधिकारी पुरुष असेल, त्याचे पाय धरावेत. अधिकारी पुरुष याचा अर्थ सद्गुरू संत, ज्यांनी याचा अनुभव घेतला आहे, जे जुनं ठेवणं आहे ते त्यांच्या अनुभवाचं झालेलं आहे, ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. त्यांची जर सेवा करायची ठरवलं, त्यांना शरणागत जायचं, त्यांचे चरण घट्ट धरायचे असं जर मनाने ठरवलं, तर त्यासाठी ते सद्गुरू कसे असतात, ते सद्गुरूंची लक्षणं काय, ते आपल्याला काय देतात, हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. आणि ते सगळं घेणारा शिष्य कसा असला पाहिजे तेही बघायला पाहिजे. आणि ह्याच्यात जो तिसरा चरण म्हटला आहे, गुरु अंजने वीण, ते गुप्तधन आपल्याला जर मिळवायचं असेल तर सद्गुरूंनी ज्ञानांजन घातल्याशिवाय आपल्याला ते दिसणार नाही. तो ज्ञानाचा बोध केल्याशिवाय, त्याचं मार्गदर्शन केल्याशिवाय आपल्याला ते प्राप्त होणार नाही आहे. मग ते सद्गुरू कसे असतात, त्यांची लक्षणं काय आहेत, ते दासबोधाच्या 5व्या दशकाच्या 1, 2, 3 हे 3 समास अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यात ते काय म्हणतायत ते आपण मूळ दासबोधातूनच पाहूया. मुख्य सद्गुरूचे लक्षणं, आधी पाहिजे विमळ ज्ञान, शुद्ध ज्ञान, ब्रह्मज्ञान ज्यांना झालेलं आहे ते सद्गुरू. कारण सद्गुरूंची लक्षणं सांगतानाच त्यांनी असं म्हटलेलं आहे, शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदी डुल्लतू आणि शिष्य प्रबोधिनी समर्थू, असे असतात ते गुरु आहेत. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. ज्यांनी स्वरूपस्थिती प्राप्त करून घेतलेली आहे आणि अखंड जे स्वरूपस्थितीवरच राहतात, त्या बोधात राहून जगात वावरत असतात. कारण त्यांचा निश्चय झालेला आहे स्वरूपस्थितीचा, त्यामुळे त्यांना समाधान प्राप्त झालं आहे, ते तृप्त झालेले आहेत आणि ते लोकात येऊन मार्गदर्शन करतायत. आणखी काय सांगितलं, याही वरी वैराग्य प्रबळ, नाही तर सद्गुरू आहेत आणि वैराग्यच नाही असं असेल तर, ज्ञान झालं असलं तर विरक्ती वाचूनही तगण्याची नाही असं म्हटलेलं आहे. ज्ञान समजा झालं असलं आणि जर विरक्ती नसेल तर ते ज्ञान ठरत नाही. ते ज्ञान ठरायला मनामध्ये पूर्ण विरक्ती बांधली पाहिजे. म्हणून याईवरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ. उदास याचा अर्थ अलिप्त. उदास याचा अर्थ व्यवहारात आपण निराश होऊन बसलेला आहे, दुःखी होऊन बसलेला असा त्याचा अर्थ नाही आहे. सर्व काही करतायत पण त्या करत असताना त्याच्यापासून पूर्णपणे अलिप्त असे आहेत. म्हणून वृत्ती उदास केवळ विशेष आचार निर्मळ स्वधर्मविषयी. अलिप्त आहेत पण आपलं स्वधर्म कर्म जे आहे त्याच्याविषयी दुर्लक्ष नाही आहे. ते स्वधर्म कर्म उत्तम तऱ्हेनं पार पाडतायत. आणखी स्वधर्माची व्याख्या समर्थाने केलेली आहे. ते सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. ह्या स्वधर्माचं पालन तर ते अखंडच करत असतात. आणि त्यांचा आचार निर्मळ आचार सदाचार आचारभ्रष्ट कधी ते होत नाहीत. त्याचं कारण सहजच त्या इंद्रियांना वळण पडलेलं आहे. ते आता इकडं तिकडं कुठेही जाणार नाहीत. सदाचाराला सोडून त्यांचं वर्तन असणार नाही. आणखीन काय सांगितलं? अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाह्य निष्ठेचे भजन. आतमध्ये ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ब्रह्माशी एकरूप झालेले आहेत आणि बाहेरच्या बाजूला त्यांची साधना भजन चालू आहे. भजन याचा अर्थ भगवंताशी एकरूप होणं. त्यासाठी जी ध्याननामादी साधना केली, तत्त्वम पदार्थ चिंतन केलं, ते सगळं त्यांचं चालू आहे. आता ज्ञान झालं तेव्हा सगळं सोडून द्यावं असं कधी त्यांना वाटत नाही. कारण पडिले वळणं इंद्रिया सकळा. मी बघितलेलं आहे स्वामीजींचं, सर्व ज्ञान झालं आहे, सर्व काही आहे, तरी देखील ध्यानाच्या वेळेला ध्यान, नामाच्या वेळेला नाम, पूजेच्या वेळेला पूजा, गीता ज्ञानेश्वरी दासबोधाचं वाचन चिंतन निरूपण या कुठल्याही गोष्टीमध्ये खंड कधी पडलेला नाही असे संत जवळून पाहायला मिळाले. त्यामुळे ह्याच्यातली जी लक्षणं आहेत ती त्यांना लागू पडतात हे लक्षात येतं. आणि संत कसे असतात हे प्रत्यक्ष पाहिल्यामुळे अनुभवल्यामुळे हे जास्त ठामपणाने सांगता येतं. तेथे बहुभक्तजन विश्रांती पावती असं जे सद्गुरू आहेत त्यांच्या ठिकाणी अनेक भक्तमंडळी विश्रांतीला येतात. संसारग्रस्त झालेले आहेत, भयभीत झालेले आहेत, दुःखाने पिळलेले आहेत, ते विश्रांतीसाठी अशा संत सद्गुरूंच्या जवळ येतात. आणखीन एक मुख्य लक्षण काय काय त्यांनी सांगितले, म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथानिरूपण श्रवण मनन नीतीन्याय मर्यादा यामध्ये एक उणे दिसे तरी ते विलक्षण दिसे म्हणून सर्वही विलसे सद्गुरूपाशी. ही सगळी लक्षणे त्यांच्यात बघावी. ज्ञान आहे, वैराग्य आहे, भजन आहे, स्वधर्म कर्म करतायत, कथानिरूपण श्रवण मनन सगळं आहे. आणखी काय आहेत ते? बहुतांचा पाळण करता, बहुतांची असे चिंता. ते जास्त काळ एकांतात राहतात पण एकांतात असले तरी त्यांचे जे भक्तगण येणार आहेत त्या सर्वांच्याबद्दल त्यांची चिंता असते. प्रत्येकासाठी काय करता येईल, त्याला हिताच्या मार्गावर कसं ठेवता येईल, काही कुणाचं चुकत असेल तर त्यासंबंधी त्याला सूचना देऊन हळूवारपणे समजावून त्याच्या साधनात काही अडचण असली तर ती दूर कशी करता येईल. काही व्यावहारिक अडचणी असतात, काही मनाच्याच अडचणी असतात, नाना प्रकारचे संशय असतात, शंका असतात, तेही वेळोवेळी दूर करून त्यांना मार्गस्थ ठेवतात. हे सगळं सामर्थ्य सद्गुरूंपाशी आहे. कारण सामर्थ्य असल्याशिवाय कुणी कोणाचं ऐकत नाही. घरात देखील मुलं आईवडिलांचं ऐकतात असं दिसत नाही. मग अशा वेळेला सद्गुरूंची आज्ञापालन किंवा त्यांचा उपदेशाचं आपलं आचरण हे कसं शक्य आहे? पण ते सामर्थ्य सद्गुरूंच्यात असतं. नाना सद्विद्येचे गुण याहीवरी कृपाळूपण हे सद्गुरूंचे लक्षणं जाणावे श्रोते. ही सगळी सद्गुरूंची लक्षणं आहेत. मासे सद्गुरू काय करतात असं जर विचारलं तर पहिली एक गोष्ट आहे गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती. गुरूंच्या म्हणजे साक्षात ज्ञानाची मूर्ती असतात ते. ज्ञान पाहिजे ना, गुरूंच्या पाशी जा. गुरुविघ्न मोक्ष पावावा हे कल्पांती होणार नाही. भगवंताची भक्ती केली तरी मुक्तीचा मार्ग जो आहे ते दाखवायला सद्गुरूच हवे असतात. आणि भगवंत सद्गुरूंच्या रूपाने या अवनी तलावर अवतरतात आणि अशा तळमळीच्या मुमुक्षूना साधकांना मार्गदर्शन करत असतात. म्हणून सद्गुरुविण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. ज्ञानविरहित जे जे केले ते जन्मासी मूळ आले म्हणून सद्गुरूची पाऊले सुदृढ धरावी. ज्ञान जे मिळायचं असलं सद्गुरूंच्या चरणातून ते सामर्थ्य येत असतं. म्हणून त्यांचे पाय धरायला सांगितले, हात धरायला नाही सांगितले. पण नुसते पाय धरून ठेवायचे नाही आहेत, ते जे सांगतात त्याचं आचरण करायचं आहे. किती वेळा लोटांगणी गेलो म्हणजे काय होईल, त्यांनी काय होणार नाही. शरणागत मनाने व्हायला पाहिजे, बुद्धीनं व्हायला पाहिजे. लोटांगणी वरची क्रिया आहे नुसती, पात प्रणिपात हे जे आहे ते वरवरच आहे. परंतु खरं शरणागत मनाने व्हायला पाहिजे, अनन्य शरण व्हायला पाहिजे. आणखी सद्गुरू काय करतात तर ते म्हणतात, सद्गुरू नसतील जन्म निर्फळ, सद्गुरुविण दुःख सकळ, सद्गुरुविण तळमळ जाणार नाही. पण सद्गुरू म्हणतात जयाशी मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू करावा. मोक्ष हवा ना तुम्हाला तर सद्गुरू केल्याशिवाय मोक्षप्राप्ती होणार नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे ते काय करतात, तर ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसे, अज्ञानाचा अंधकार दूर करायचो ज्ञानाने हे काम ते करतात. आणि जीवाची परमात्म्याशी गाठ घालून देतात. असे जे सद्गुरू आहेत ते पाहिजेत. पण त्याच्याबरोबर हेही सांगतात समर्थ, शिष्याश न लावीती साधनं, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याजावे. जे गुरु सांगत असतात तुम्ही काही करू नका, मी सगळं करतो, तुमची जबाबदारी आम्ही घेतली, आता तुम्ही निवांत राहा. त्याला जर काही साधन असं सांगत नसतील तर असे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याजावे. त्याचं कारण ते गुरुच नसतात, ते कोणीतरी बुवा महाराज असतात. त्यामुळे सद्गुरूंची लक्षणं ज्याच्यात आहेत असे सद्गुरू आपल्याला पाहिजेत. आणि त्याला जोडीला सत्शिष्य कसा पाहिजे. मुख्य सत्शिष्याचे लक्षणं सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण त्यानाव शिष्य. शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष, शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष लक्ष ऐसा. शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा. म्हणजे अशा ठिकाणी जर सद्गुरू भेटले आणि सनसत्स मिळाला तर मग दोघांचा हव्यास पुरे पडत नाही. त्यांना वाटतं किती शिकवावं आणि त्या सत्शिष्याला वाटवं किती घ्यावं, अशी दोघांची जोडी जमते. आणि असं जेव्हा जमतं तेव्हा इथं जे त्यांनी म्हटलं आहे गुरु अंजन म्हणजे ज्ञानांजन घालतात, त्याला मार्ग सांगतात. म्हणून असे जे असतील सद्गुरू त्यांचीच सेवा करायचे. ही सेवा कशी करायची हे भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात 7वा श्लोक जो आहे ज्ञानी पुरुषाची लक्षणं, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी आचारोपासना ह्याच्यावर विस्तृत वर्णन केलेलं आहे की सद्गुरूंची सेवा शारीरिक मानसिक बौद्धिक आत्मिक सर्व पातळ्यावर करता येते आणि ती करण्याचा प्रयत्न शिष्यांनी करायचा आहे. कारण सेवा करायची ह्याचा अर्थसुद्धा स्वामीच्या मनोभावा न चुकीजे ह्याची परमसेवा. सद्गुरूंच्या मनात काय आहे, आपण काय करायला हवं आहे, त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्या आचार विचारात कसा बदल करायला पाहिजे, हे सगळं त्या सच्चिष्याने समजून घेऊन आपल्या जीवनात उतरवलं पाहिजे. म्हणून ते त्याप्रमाणे जर करत असेल तर त्याला जे प्राप्तव्य आहे ते प्राप्त होणं शक्य आहे. पण गुरु अंजने वीण ते आकळेना, गुरु भेटले नाहीत तर त्याचं आकलन होणार नाही. आणि म्हणून जुने ठेवणे मी पणे कळायचं असेल तर त्या ठिकाणी सद्गुरूंची कृपा, त्यांची सेवा, त्यांचा मनोभाव जाणून वागणं ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. म्हणून समर्थ म्हणतायत म्हणे दास साया असं त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने वीण ते आकळेना, जुने ठेवणे मी पणे ते कळेना. जय जय रघुवीर समर्थ.